ये ट्रैक आप लोगों ने एंजॉय किया विद सारा ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम शो शुरू हुआ है। जी हाँ, सारा तो हाजिर है आपकी संग बतियाने के लिए। आणि आज आपण बोलतोय प्राध्यापक गणेश चंदन शिवे सर यांच्या सोबत, ज्यांना आत्ताच तिफण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। सर मला सांगा की टेंभुर्णी जिथे तुमचा जन्म झाला, जिथे तुमचं शिक्षण झालं, पण टेंभुर्णी ते मुंबई लोककला अकादमीचे प्रमुख असा प्रवास तुमचा कसा झाला?
काय आहे की आमची माझे वडील शिक्षक होते, पण शिक्षक असूनही त्या काळामध्ये तुटपुंजा पगार होता वडिलांना, म्हणजे 2000 रुपयामध्ये मोठं कुटुंब होतं। आणि तेव्हाचा शिक्षक म्हणजे त्याला तेव्हाचे 2000 रुपये, आताचे ते 20-25 हजार रुपये असतील किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असतील, परंतु कुटुंब मोठं असल्यामुळे ते काही पुरत नसायचं। आणि मग वडिलांचं आजारपण बळावल्याच्या नंतर तर आम्हाला एकदम दारिद्र्यात आलं। वडील वारले 92 ला आणि आम्ही परके झालो, म्हणजे घर नाही, दार नाही, काय नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय करायचं बा आपण। तर माझी आई शिक्षकाची बायको राहिलेली बाई लोकांच्या शेतामध्ये जाऊन काम करू लागली, पण मला म्हणत होती तू शिक बाबा। मग आईने दुसऱ्याच्या शेतात काम करू नये म्हणून मी त्या टेंभुर्णीमध्ये स्वीपरचं काम केलं ग्रामीण रुग्णालयात। आणि मग माझं 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे 11वी 12वी टेंभुर्णीच्या JBK हायस्कूलमध्ये माझं झालं, ज्युनियर कॉलेजमध्ये। आणि फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ते माझं सिद्धार्थ कॉलेज जाफराबादला झालं। आणि हे करत असताना आता मुळातच माझं घरानंच कलावंतच असल्यामुळे माझ्या कंठामध्ये गाणं होतं, सोबत मी गाणेही गायचो, काही कलापथकातून तमाशातून कामही करायचो। आणि हे करून माझं एज्युकेशन मी पूर्ण केलं। मग औरंगाबादला आलो, औरंगाबादला खूप छान मला मित्रमंडळी मिळाली आणि त्यांच्या सहवासात खऱ्या अर्थाने मला एक वेगळ्या पद्धतीचं काम करायची संधी मिळाली आणि एक विचार जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला मिळाला तिथे। आणि त्यात मी माझं नाट्यशास्त्राचं आफ्टर ग्रॅज्युएट 5 इयर कोर्स केलाय मी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यशास्त्र विभागात। आजच्यासारखं महागडे एज्युकेशन आमचं नव्हतं। 2003 ला पासआउट झालो आणि 2003 ला मला MJ कॉलेज जळगाव इथे मी 6 महिने ड्युटी केली। त्याच्यानंतर 2 वर्ष कारण कलावंत असल्यामुळे काही नोकरी करेलच आणि ते तेव्हा काही क्वालिफाईड नव्हतो, म्हणून बीडला KSK महाविद्यालयात मध्ये मला संजय देवळांकर तिथे घेऊन गेले, ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत तिथे। आणि मग त्यांच्या सहवासामध्ये माझे 2 वर्ष तिथले झाले आणि मग मुंबई विद्यापीठामध्ये नोव्हेंबर 2005 मध्ये जाहिरात निघाली होती, मला अचल खान सर इथे घेऊन आले होते, तेव्हा तो मी फॉर्म भरला आणि मला इंटरव्ह्यू कॉल लेटर आलं।
आणि ते लेटर आल्यानंतर नेमकं काय घडलं, कसं घडलं हेही मी तुम्हाला ऐकवणार आहे, पण जरा वेळात, कारण त्याच्या आधी ऐकायचं नाही येणार आहे सुपर ट्रॅक फक्त सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। बजाते रहो।